वेदैश्च सर्वैः स्मृतिभिः पुराणैः शास्त्रैश्च तैस्तैर्मुनिभिः प्रणीतैः ज्ञातं न सम्यक् खलु यस्य रूपं भक्तप्रियन्तं गिरिशं नमामि जाञ्छीरामकथा उदारचरिता वर्षे सहस्रावधि अश्रूंसा करुणाभिषेककरिते या हिन्दुः च हृदि पुण्या भारतसंस्कृतिवरजिचि कोरियली अक्षरे ते वाल्मीकिमुनिकवितपहिरे मी वन्दितोऽऽदरे मोहविधिचायसा निरसुन् गोपगणी परते मनमोहन मुले पुढे घेवो न शिदोरी तशीच होती यमुनातीरी श्रीकृष्णाची विचित्रमाव कुणान काही करलाठाव विशंक म्हणती गोपकुमार कृष्णाचरणा किती उशीर हरी समोरी अर्धवर्तुले गोप बाळते बसले सगळे करी घेऊनी भाकर कांदा प्रेमे म्हणती घे गोविंदा एक उसळ दे दुसरा भाजी कुणी म्हणत घे चटणी माझी पेंद्याचे ते ताक शिळेकी श्रीहरी मिटक्या मारित पुरकी घास कुणाच्या मुखीचा ओढी आणि म्हणे या मधी बहुगोडी कुणी स्वतास्तव काही लपवी श्यामतयाचे सर्वच पळवी भात भाकरी ताक दही ते असुनी साधी भाजी अमृत सांडुनी सेवण्यासते देवही होती राजे जय हरी सुख कंदा गोड आजचा फारच काला असे लागला गोपजनाला हृदयी भरले प्रेम हरीचे गोडी सी मगौणे कशाचे गोविंदावर भाविक गीते गात आदरे गोप बालते परत निघाले निजा घराला वेश जयांचा साधा भोळा खांद्यावर घोंगडी शिरावर गोंड्याची ती टोपी सुंदर गोपी चंदन टिळाल लाटी पदी वाहणा करात काठी फिरवी कर निज गाई पाठी एक वाजवी वा पावा मोठी गमती कोणी वदती हासुन हात हरीच्या गळ्यात घालून यती मुनीना स्वप्नात हिजे भाग्य कधी गवसेना तेच करीतसे खेळी मेळी गोपाळांच्या सदना जय हरी सुख कंदा नंदगृहासी एके दिवशी आले काही गोकुलवासी विचार विनिमय की करण्यास्तव कारण जवळी आला उत्सव गोकुळात होती परिपाटी याग करावा इंद्रासाठी श्रावण मासी प्रतिवर्षाला आली सेती समीप वेळा चर्चा करीती सर्व गोपजन मध्ये नंद लोडासी टेकून सिद्ध पुढे साहित्य बिड्याचे वृद्धास्तव खल तसे रुपयांचे यज्ञासाठी विप्रकोणते बोलविणे विद्वान जाणते मंडप भव्य कुठे उभवावे कार्य कोणते कुणी करावे प्रयोजनाची वा यज्ञाची सामग्री अन्नादी वदती सारे मी करितो मी प्रथम मला द्या संधी जय हरी सुख कंदा सर्वच कामे करीन मीमी हे केवी हो येईल कामी नंदवदेहा सुनीतयाना श्रम विभाग कार्यात हवान मोठ्या कार्यी लहान मोठे कृत्यन माना लवही कोठे जे जे भागा येईल वाढून तेच करावे अंगा झाडून एक कुणाचे कार्य नसे हे स्थान येथ सर्वाना आहे काम करावे प्रेमे सादर सुख देईल सर्वदा पुरंदर ते तोच तेथ ये कृष्ण मुरारी गळा पडून नंदास विचारी जमला काहा येथे मेळा बाबा कसला विचार केला सांगा नामज तात ठरविले काय तुम्ही सर्वानी हर्ष कशाचा सांगा सारे दिसते प्रसन्न वदनी जय हरी सुख कंदा लग्न तुझे ठरविले असे रे विडा कुटित कुणी वृद्ध उत्तरे एकच पिकले हसू यामुळे रुसली हरीची कपोल कमळे हिंदळीत नंदाच्या अंगा असे काय हो बाबा सांगा वदे हरी दे नंद उत्तरा इंद्रयाग ठरविला सुंदरा कवण निमित्ते असती याची बाळरीत ही प्रतिवर्षाची इंद्र असे परजन्य देवता सौख्या पुरे त्याचे हाता पिकते शेती गवत उगवते फळा फुलानी तरुवन डुलते सहजतया ने गोधन वृद्धि धन धान्याची होत समृद्धि जलाशयास्तव जीवन भणति इंद्र कृपे लाभे ते यज्ञ होत परजन्या कारण ऐसे शास्त्र ही भणते जय हरि सुख कंदा प्रसन्न नसता पति सुरांसा सर्वनाश होईल आमुचा तोष विण्या म्हणुनी पुरुहूता याग आम्ही हा करीतो आता चिंती अरिहा याग कामनिक भक्ति सुखासी असे विघातक वाढवील हा चित्त मलाते खंडिलेच पाहिजे मलाते वदे प्रगट सर्वास सावळा याग उचित ना वाटत मजला सर्व जगाचा प्रभु परात्पर रागा वेल तये अपणावर ईशे हे जग रक्षायासी लोकपालनी मिले दिशासी इंद्र वरुण मारुत वैश्वानर तद भीती ने कार्या तत्पर जगत लेकरू परमेशाचे हे तो सेवक त्यांचे कृपा कोठली या इंद्राची देणे जगदीशाचे जय हरि सुख कंदा इंद्र या गजरी केला येथे लाच दिले से होईल कीते रुचेल कैसे ते देवाला तन्यमाचा विघात झाला त्यापेक्षा हा गिरिगोवर्धन नामाईसे जाचे वर्तन उत्तम करणे उत्सव याचा हा सुखदाता असे व्रजाचा स्वतः झिजून करी सुपीक भूमी रोधित मेघा वर्षा कामी दिव्य औषधी देई वत्सल भजता या ते यथार्थ होईल चारा पुरवी हा गायीसी हाच रक्षिता असे व्रजासी खेळगडी हा गोपाळांचा चला करूया उत्सव त्याचा भजन समर्चन यजन असावे प्रेम पूर्ण हृदयाचे बाळगुनी भय करिता तेची होत विडंबन साचे जय हरि सुख कंदा पटले से ते बहुते काना काही थोडे वदले नाना नंदासी कृष्ण प्रेमाने नामणवेना ठामपणाने खटपट नीरस यज्ञातील ती स्त्रियास कधीही रुचली नव्हती हर्ष जाहला फारतयाना प्रिय असतो उत्सव सर्वाना श्रीकृष्णाची जशी सूचना तशी झाली सिद्ध साधना कामा झटती व्रजनारी नर प्रिय व्यक्तीचा नहो अनादर पाक कुशलता स्त्रीवरवाने कृष्णाज्ञा मानियली नाना परिची रुचकर हितकर पक्वाने निर्मियली जय हरि सुख कंदा दूध गहू साखर या पासून मिष्टाने निर्मित वधूजन विविध पसारा विश्वासाया त्रिगुणात्मक जणु निर्मी माया फेण्या मांडे बेसन बुंदी पुरी चिरगोटे नीबासुंदी चिवडा चकली शेवडाळही पात्रे सरझजली विविध वड्याही कुरण्या पापड रुचिर मुरंबे कैरी भोकर भरली लिंबे घरोपरी परोपरीची फळे तशी ती ताठो थाटा काही सीमा नव्हती गोपाळानी फुले आणली निळी लाल सित हिरवी पिवळी कुणी गुंफिल्या माळा सुंदर गजरे जाळ्या गुच्छ मनोहर अष्टगंध अर्गजाही अनुपम गुलाल बुक्का चंदन कुंकुम धूप दीप कापूर सर्वही न्यून कशाचे उरले नाही मंगल दिवशी प्रातः काली गोवर्धन शैलासी गायी गोपी गोपाळास येत सखा ऋषिकेशी जय हरि सुख कंदा वाजू लागली मंगल वाद्ये गोपी गाती सुस्वर पद्ये झुली मनोहर गायी पाठी घागर माळा नदती कंठी फेर कुणी धरिले टिपर्यांचे गोपाळांची लेजिम बाजी जय जय घोषे भरले अंबर वृंद असा वृंद तो ये शैलावर श्याम सखा जो निज भक्तासी ये पूजाया शैलवरासी स्वये भव्यतनु केली धारण घेता पुली पूजा आपण नंद यशोदादी व्रजवासी धाले पाहुन त्या रूपासी पूजियले प्रेमे सर्वानी आनंदाश्रुवाले नयनी गुलाल बुक्का फुले उधळुनी षोडशोपचाराने पूजन केले गोपजनानी हृदय भरे हर्षाने जय हरि सुख कंदा ईशार्पित सत्पुष्प मालिका धारण करिती गोप गोपिका सुममंडित ते दिसती अभिनव लता वृक्षसे झाले मानव भोजना समग बसल्या पंक्ती सर्वा वाढी करुणा मूर्ती उच्च नीच हा संप्रपंच काही पर सर्वात्म्याने केला नाही ज्याचे दुर्लभ दर्शन नुसते ब्रह्म सगुणते इथे वाढते आग्रह करीती परस्परांना घास बळेची भरवी काना उत्सव तो जाहला समाप्त भव्य रूपते झाले गुप्त दिधला सर्वा मंगल आशी रक्षिण मी संकटी तुम्हासी शिवोशी गभरली आनंदे मने तदा सर्वांची विशेष गोडी मानव हृदया असते नाविन्याची जय हरि सुख कंदा इंद्रपरी संतप्त जाहला ओळखिले नाही कृष्णाला प्रलय घनाते आज्ञा केली तये वर्षण्या प्रति गोकुळी सुते प्रभंजन घोरता तडी गमे महीची होत वावडी मेघ खंडकी प्रचंड पर्वत अंधेरास आले धावत गडगडाट कापवी अजस्रे जसी गर्जती सिंह सहस्रे मधे च चमके भीषण चपला पिशाच जणु विसकी दंताल मुसळधार वर्षे जलधारा तशात मारा करीती गारा शिला हि फुटती त्या घाताने शूर हृदय जणु पराभवानी कोसळता ती घरे धडधडा वृक्षता किती अंगा दुर्बल हृदयी जसे मनोरथ सर्व पावती भंगा जय हरि सुख कंदा कूप नदी ओढा सर सागर हान भेद राहिला महीवर पाणी पसरे प्रलय घडी सम पंच महापातक्या नतरतम जीव बापुडे सैरा वैरा पळती शोधाया सनिवारा सूर काढिती केविलवाणी धाव धाव हे रथांग पाणी वृद्ध बोलती हरिचे ऐकून घेती अलेहे संकट ओढून बालिशता कारण नाशासी त्राता आता कोण अमासी वद्भक्त वत्सले तो गोवर्धन करांगुलीवर धरिला उचलून यारे यारे येथे सगळे छत्र पहा हे गिरीने धरिले भय विंवल असहाय जीवते गोप गोपिका गाई येती ते जेवी म्हणून केसी तेवी कपिगण जाई जय हरि सुख कंदा मीन श्रृंगशी संरक्षकती करांगुली कृष्णाची होती अपूर्व विक्रम ऐसा बघता सर्व नमविती चरणी माथा अवघडेल ना हात तरी तव हरितव ठेका देतो काठ्या नीलव वदुनी बल्लव करिता तेवी हळूच हसे गालात लाघवी सात दिवस न बजरी कोसळे गोकुळचे काही न बिघडले निज जननीच्या पंखा खाले पिले तसे जन निर्भय झाले दुर्दिन सरले जल ओसरले अंधाराचे ठाणे उठले रवी उघडी जेवी नारायण योगशयन सरिता निज लोचन चकित लोचने बघती व्रज जन तशीच होती सदने वनराजी ही प्रसन्न बघता कृष्णा करिती नमने जय हरि सुख कंदा वदती देवा सद्गद वाचे तूच सर्व राखिले व्रजाचे संशय बाधा अतान होवो हेत तुझा चरणावर राहो नंद यशोदा हृदयी धरिली मधुर हासरी मूर्त सावळी गोपवधू कुरवाळून त्याते म्हणती ओ वाळू प्राणाते जय जयकारे गोप गर्जती घेऊन कृष्णा खांद्यावरती नाच तातकी प्रेम भरानी फुले उधळली दिवऊ कसानी कशी मोडिली खोड म्हणोनी इंद्र बघे गोकुळावरोनी व्रज पूर्वी परिसुखात डोळे उघडी झाकी सहस्र डोळे येत कळोनी श्रीकृष्णाची महती देवेंद्राला हा न मनुज परमेश परात्पर भक्तास्तव अवतरला जय हरि सुख कंदा मी सेवक हा अमुचा स्वामी श्रीधरावे पदरज आम्ही क्षुद्र गणोनी छळले त्याला किती घोर हा प्रमाद केला कोण आज मज दुसरा वाली दयारद्र आहे हा वनमाळी विनम्र होता चरणावरती क्षमा करील हा करुणामूर्ती पुरंदराने देह आपुला श्रीकृष्णाच्या पदी घातिला दिसू लागले सहस्र डोळे वाहियली श्री चरणी कमळी नमो महात्मन नमो नमस्ते विशुद्ध सत्वा नमो नमस्ते शांत तपस्वी गसयं प्रकाशी क्षमा करी भोया दासासी राग लोह मत्सरादि तुझसी स्पर्शती नर्षिकेशी दंड परीधरिसी खलदमना रक्षण्यास धर्मासी जय हरि सुख कंदा दुर्धर माया त्रिगुणात्मकही स्पर्शतीचा तुझसी नाही परी नाचवी ती आम्हासी वश होतो या मदमोहासी तू च दिलेल्या ऐश्वर्याने मत्त जाहलो मी अज्ञानी मूर्खपणे उलटलो धन्यावर क्षमे क्षमा करावी मज करुणाकर मिठी मारुनी श्री चरणासी लोटांगण घेई भूमीसी स्पर्श नुहासत वदे दयामय ऊठ ऊठ हो इंद्रा निर्भय इंद्रा देशे सुरधूने सुरधेनूने नाणियला गोवळा दुधाने दिसे तदाती दिसे तदा तो श्याम राघवी नीलमणी चांदण्यात जीवी अखंड धारा स्रवती पयाचा चार हरी चावरते चहुआणी तुन भक्तिरसाचे जणुका पाझर फुटते जय हरि सुख कंदा दिव्यार्पिणी वस्त्राभरणे सम्राटासी या मांडलिकाने कल्पवृक्ष सुमनांची माळा समर्पिली प्रेमे घननीळा पुनः पुना वंदुन ईशासी परते वासव निज स्थळासी गोप बाळ पुसतात हरिला कोण बुवाहा होताल सर्वांगावर त्याच्या कसले माशा समरे होते खवले वेड्यानो ते डोळे त्याचे राज्य करी हा स्वर लोकाचे चल पाहूया गावतयाचे मेल्या विणते दिसतन साचे जिवंत तो जर येथे आला अडचण मग कोणती आम्हाला आग्रह पाहून गोपाळांचा स्वर्गतया दाखविला भक्ताला का अशक्य काही मोक्ष ही सुलभ जयाला जय हरि सुख कंदा सुखभोगाचे जे का आगर जेथ सुधेचे भरले सागर सुरांगनांचा होत तनाना नृचले नचते स्थल गोपान सुधा क्षुधान म्हणून गोड सुधाना डोळ्याची पापणी लवेना देवांचे अप्सरा विलास ग्राम्य वाटले गोपगणास प्रथम वासना निज वाढविणे तृप्ती स्तव मग नित धडपणने बहुजेवाया विजया खावी तेवी कृती निंदे दिसावी प्रेमादरया चुकला वाटे समाधान सात्विक न चकोठे घेईल कोणी सुख हरुनी मम या भीतीने सकलासी श्रम चल खाली हे पुरे श्रीपती श्रेष्ठा पुरे व्रजया वरती स्वर सुख एकच एकच चवही तव काल्याची सरया नाही एके दिवशी हरिवनाला गोपाळा सहलवकर आला नसे पुरेशी जवळ शिदोरी भूक फार लागली दुपारी वरे श्यामजा जवळ चालला असे यज्ञ की मोठा मागून आणा अन्न हवे ते तिथे न काही तोटा जय हरि सुख कंदा मेघ श्याम मुकुंदा जय हरि सुख कंदा त्यावरी पेंद्या काही गोपा घेऊन आला यज्ञ मंडपा नम्रपणे विनवी विप्रान असे भुकेला मुचा काना वेदशास्त्र इतिहास पुराणे अवगत सारी शब्दार्थाने उदार आपण सर्व हि धार्मक याचकासना लावा विन्मुख यशोधनाया यज्ञा आपण उद्यत करण्या जनकल्याण त्या यज्ञाचा प्रसाद द्यावा आम्हासी ही हे भूदेवा तेन मानिले विप्रगणाने दृष्टी ज्यांची मंदधुराने इंद्रयागजाने बुडवियले काय तयाचे आम्ही बांधिले यजन करावे यास्तव जोहा हविर हरी गोविंद प्रसन्न होता स्वये तयासी अवगणती हे अंध जय हरि सुख कंदा निघता तेथुन वदे सिदामा जाऊ वाता अंतरधामा स्त्री हृदयी हो दया निभक्ती पुरुषापेक्षा उत्कट सती पाकग्रहासी येऊन विनवी आई अमुची दया करावी श्याम उपाशी आहे राणी कळवळलो आम्ही हि भुकेनी धक्के आम्हा दिले द्विजानी तुम्ही तरी द्या अन्न दिदानी हरी सभोजन हवे ऐकता सती बोलल्या हर्षुन चित्ता भाग्य केवढे आज उदेले पुण्य आमुसे शिवास गेले दुर्लभ जो की व्रत नियमासी प्रसन्न तो झाला आम्हासी सेवा ज्याची घडो म्हणोनी झुरते सुरधेनुही तो परमात्मा आजचा करी अमुची स्वेच्छे घेई जय हरि सुख कंदा गोपगणानो तुम्ही खरोखर कृपा किती केली त आम्हावर हरि सखयानो पुढती भारे आणू आम्ही पदार्थ सारे एक वदे हळू अजुनी काही नैवेद्यासी ठिकाण नाही वदे दुजी गे नसे नसोतर स्वये आज ओळगे परात्पर ವಿವಿಧಾನ್ನಾಚಿ ಪಾತ್ರೇ ಸುಂದರ ಯಜ್ಞವಧೂ ಘೇವೂನ ಶಿರಾವರ ಹರಿಗುಣಗಾತಾ ಪಥೇ ಶೋಭತಿ ಜನು ಅವಲಂಬುನ ನವರಸಭಕ್ತಿ ಸರ್ವನಿಘಾಲ ಏಕರಾಹಿಲಿ ತೋ ತತ್ಪತಿನೇ ತಿಲಾಪಾಹಿಲಿ ಹಾತ ಓಢಿಲಾ ಹಿಸಡುನ್ನಷ್ಟೇ ಸಾಂಗಕುಟೇ ಚಾಲಲೀ ಸದುಷ್ಟೇ ತೋಗವಳಾಸಾ ಪೋರ ಚೋರಟಾ ಕುಲಟೇ ತೂತ್ಯಾಸಾಟಿ ನೀಶೀ ಜೇವಣ ಆಜ್ಞಾವಿರಹಿತ ಲಾಜನ ಸೇಕಾ ಪೋಟಿಯೇ ಜಯ ಹರಿ ಸುಖ ಕಂದ ನಾಥ ವದಾನಾ ಫಲತೆ ಕಾಹಿ ವದತ ಸತಿ ಕಾ ಕುಳತಿಯೇಯಿ ಗವಳೀನಾಥೆ ಬ್ರಹ್ಮಗೋಜಿರೇ ತೀರ್ಥಮಲಾಜಾ ಉದ್ಯಾ ಆದರೆ ಆಡವಿಣ್ಯಾಸೆ ಗೀತಾಕಾಶ್ರಮ ಮಮ ನುರಲೆ ಸ್ವಾಧೀನ ಮನ ನುರಲೆ ಸ್ವಾಧೀನ ಅತ ಮಮ ಭಗತೋ ಜಾತಿ ಸಕಸೇತೆ ಖಾಂಬಾಸಿ ಬಾಂಧಿಲೇತಿಯೇತೆ ಹೇ ಗೋವಿಂದ ಸಖ್ಯಾ ಕನ್ಹಯ್ಯಾ ಮೋಕರಿಸಿ ಕಾದಾಸೀಲಾಯ ದೇಹ ಜಯಾ ಚಾತಯೇ ರೋಹಿಲಾ ಪ್ರಾಣ ಪರೀಕಾ ತುಜಸಿ ಮುಕುಲ ಭಗಿನೀ ಮಾಜಾ ತುಜ ಗೋಪಾಳಾ ಕವಳ ದೇತ ಅಸತಿಲಯಾ ಬೇಡ ಅನ್ನವಾಢಿತ ಗೋಪಾಲಾಗಿ ಉರಲೆ ಮಾಗೆ ಮೀಸ ಅಭಾಗಿ ದೂರ ಠೇವಿತೋ ತುಜ ಪುನೈಸಾ ದೇಹ ನಕೋಹಾ ಮಜಲ ನಂದನಂದನ ಸಖ್ಯಾ ವದೋನಿ ಪ್ರಾಣ ತಿನೇ ಸೋಡಿಯದ ಜಯ ಹರಿ ಸುಖ ಕಂದ ಯಜ್ಞ ಸತೀಜೋ ಘೇವುನ ಅನ್ನ ಹರಿಸನ್ನಿಧಯೇ ತಾತ ಕಾನನ ತೋತೆ ಥೇಹಿ ಸಹರ್ಷನಾಸೆ ಗಾತ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮುಕುಂದವಾಸೆ ಭರವಿ ಕೃಷ್ಣ ದೇಯಾಲಿಂಗನ ಪ್ರೇಮಿ ಘೇಯಿ ಚರಣಿ ಲೋಳ ಇತು ಕ್ಯಾಲವಕರ ಏಥ ಕಶಿಹಿ ನವಲಕುಣ ಉಲಗಡಲೆ ನಾಹಿ ನಂದಸುತಾಸೆ ಮಗ ಸರ್ವಾನಿ ಪೂಜನ ಕೇಲೆ ಪ್ರೇಮ ಭರಾನಿ ಗೋಪಾಳಾಸ ಗೋವಿಂದಾಸೆ ಭೋಜನ ಜಾಲೆ ಆನಂದಾಸೆ ದೇತ ಹರಿ ತೃಪ್ತಿ ಚೀಢೇ ಕರವದೆ ಯಜ್ಞ ಫಲ ತುಮಾ ಪುರೇಪುರ ಅತ ಸುಖಾನೇ ಜಾ ಸದನಾಪ್ರತ ಹೋಯಿಲ ಸಾರೆ ಸರ್ವ ಮನೋರಥ ತುಮಚೀ ಆತಾ ಮಾತ್ರ ಸಖೀಹಿ ಭಿನ್ನ ಮಜ ಪುನಿ ಹೋಣೇ ನಾಹಿ ನಾಶ ವೃತ್ತಿ ಸಾ ಹೋತಾ ಜೀವಿ ಜ್ಞಾನ ಭಕ್ತಿ ಭಿನ್ನತಾ ನುರಾವಿ ಏತಾ ಸತಿ ಪರತುನಿ ಕಳಲೆ ತಯಾಸಿ ತಾಕೂನ ದೇಹ ಮಿಳಲಿ ಜಗದೀಶ್ವರಾಸಿ ಹಾ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಪದ ಮೇಳ ವಿಲೇ ಸಖೀನಿ ಆಮಾಸ ಕಾನ ತರಿ ಬಾಂಧಿಯಲೆ ಪತೀನಿ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ